पहिले शमुएल अध्याय 10, तेव्हा शमुएलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला, म्हणून हे झाले की नाही? आज तू माझ्यापासून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामिन्याच्या प्रांतात सेलसह येथे तुला 2 माणसे भेटतील. ती तुला म्हणतील की ज्या गाढवांचा शोध करायला तू गेला होतास ती सापडली आहेत. पहा, तुझा बाप गाढवांची काळजी सोडून तुझी चिंता करीत आहे. तो म्हणाला, मी आपल्या मुलासाठी काय करू? मग तेथून तू पुढे जाऊन ताबोराच्या एलोनाजवळ पोहोचशील, तेव्हा तेथे 3 करडू नेणारा एक व 3 भाकरी नेणारा एक व द्राक्षरसाची बुदली नेणारा एक अशी 3 माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील आणि ती तुला अभिवादन करून तुला 2 भाकरी देतील, त्या तू त्यांच्या हातातून घेशील. त्यानंतर परमेश्वराच्या टेकडीला, म्हणजे जेथे पलिष्ठ्यांची चौकी आहे, तेथे जाशील आणि तू तेथे नगरास पोहोचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्या पुढे सतार, झांज, बासरी व वीणा वाजवणारे उंच स्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील. ते भविष्यवाणी करीत असतील, परमेश्वराचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील आणि तू बदलून निराळा पुरुष होशील. आता जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगालास जा. पहा, होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे यज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन. मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन. तोपर्यंत 7 दिवस तू माझी वाट पहा. आणि असे झाले की शमुएलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर परमेश्वराने त्यास दुसरे मन दिले आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्यास प्राप्त झाली. जेव्हा ते डोंगरावर आले तेव्हा पहा, भविष्यवाद्यांचा गट त्यास भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला. तेव्हा असे झाले की ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती त्या सर्वांनी पाहिले की तो भविष्यवक्त्यांबरोबर भविष्यवाणी करत आहे. ते लोक एकमेकांना म्हणू लागले की किशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवक्त्यांपैकी एक आहे काय? तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, त्यांचा बाप कोण आहे? यावरून अशी म्हण पडली की शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय? भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंच स्थानाकडे आला. नंतर शौलाचा काका त्यास व त्याच्या चाकराला म्हणाला, तुम्ही कोठे गेला होता? तो बोलला, आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो, ती नाहीत असे पाहून आम्ही शमुएलाकडे गेलो. मग शौलाचा काका म्हणाला, मी तुला विनंती करतो, शमुएल तुम्हाशी काय बोलला ते मला सांग. तेव्हा शौल आपल्या काकाला म्हणाला, गाढवे सापडली असे त्याने आम्हास उघड सांगितले, परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुएल बोलला ती त्याने त्यास सांगितली नाही. मग शमुएलाने लोकास मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले. तेव्हा तो इस्रायलाच्या संतानांना म्हणाला, परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, मी मिस्रातून इस्रायलास वर आणले आणि मिस्रांच्या हातून व तुम्हास पिडणारी जी राज्ये त्या सर्वांच्या हातातून तुम्हास सोडवले, परंतु तुमचा परमेश्वर जो स्वतः तुमच्या सर्व शत्रूंपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्यास तुम्ही आज नाकारले आणि आम्हावर राजा नेमून ठेवा असे त्यास म्हटले, तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा. शमुएलाने इस्रायलाचे सर्व वंश जवळ आणले, तेव्हा बन्यामिनाचा वंश निवडून घेण्यात आला मग त्याने बन्यामिनाचा वंश त्यातील घराण्यांप्रमाणे जवळ आणला आणि मात्रीचे घराणे आणि किशाचा मुलगा शौल निवडून घेण्यात आला. पण जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही. मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की तो पुरुष इकडे फिरून येईल काय. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, पहा तो सामानामध्ये लपला आहे. मग त्यांनी धावत जाऊन त्यास तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. तेव्हा शमुएल सर्व लोकास म्हणाला, ज्याला परमेश्वराने निवडले त्यास तुम्ही पाहता काय, त्याच्यासारखा सर्व लोकात कोणी नाही. सर्व लोक ओरडून म्हणाले, राजा दीर्घायू हो. तेव्हा शमुएलाने राजाच्या कारभाराचे नियम आणि कायदे लोकास सांगितले आणि ते एका पुस्तकात लिहून परमेश्वराच्या समोर ठेवले. मग शमुएलाने सर्व लोकास आपापल्या घरी पाठवून दिले. शौलही आपल्या घरी गिबा येथे गेला आणि ज्यांच्या मनाला परमेश्वराने स्पर्श केला अशी काही बलवान माणसे त्यांच्याबरोबर गेली. परंतु काही कुचकामी माणसे होती, ती म्हणाली, हा पुरुष आम्हास कसा काय सोडवील. त्यांनी त्याचा अनादर केला व त्यास काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.